दुसरा गळा बदलू.
शांत होऊया तिकडे, शांत दम लागत.
तुम्ही जरा दम घ्या आणि
गळा पलटी करा. आता पलटी दुसरा गळा, घाबरू नको.
मला दम लाग तर मला आता जास्त आवाज चालत
नाही. सावकाश तसं काय आणि माईक आहे त्यामुळे तुम्ही हळू आवाज म्हणलं तरी चालेल. तसं काय
चांगली गाणी येते
मग तुम्ही म्हणा ना एकंदर.
तुम्ही आता गळा पलटी करून म्हणा.
तुम्ही या ना पहिले तिथं करता, तुम्ही इकडे या ना.
चंद्रबाबा त्यांचं अंदाज जाती कसं कसं वर्णन होतो तिच्यावर म्हण. आणि ते जर नाही आलं तुला आपण याच आहे ना मांडोळ्या आली ते गाणे येतं का
नाही.
मांडोळ्या तर नाही
मला पाळ नाही येत.
बरं नको लेकीवर म्हण, लेकीवर म्हण. तस
लेकीवर म्हण,
लेकीमध्ये नांदाय गेली लेख लेखीन झालं कसं झालं. मग
भाऊपणा, भाऊपणाची तारीख
असं म्हणायचं का. पुण्याच्या खालू आम्ही म्हणतो आले पुण्याचे व्यावारी. नाही तुम्ही समजा म्हणून
नाही
म्हणा म्हणून. बाई मैनाला माग येन आल पुण्याचे घ्यावयारी. हा नाही माग नाही ना वळान बस. हा म्हणा म्हणा मी म्हणते.
बैल राब तो भाड्यानी, बैल राब तो भाड्यानी, बैल राब तो भाड्यानी.
जरा सुर मोठ म्हणणार तसंच ते
थम ना थम ना. आता हे गळा मी म्हणत नाही पण माझ्या लक्षात येऊ लागला पण बोलूच नका.